धडा 10 4 रुग्णाचे स्पंजिंग ऐकूया. 1 चला, तुमच्या आंघोळीची वेळ झाली. 2 पाणी फार गरम नाहीये ना? 3 पाणी फार थंड नाहीये ना? 4 पंखा बंद करते. 5 तुमचे कपडे काढायला मी मदत करते. 6 आता मी पुसून घेते. 7 एका कुशीवर वळा. 8 थंडी वाजते का? 9 तुमचे केस विंचरून देऊ का? 10 बेडसोर दुखतंय का? 11 तुमचे कपडे बदलते.